पहिले राजे अध्याय 18। तेव्हा पुष्कळ दिवसांनी तिसऱ्या वर्षी एलियाकडे परमेश्वराचे वचन आले, ते असे की जा आणि अहाब राजाच्या नजरेत ये आणि मग मी भूमीवर पाऊस पाडणार। तेव्हा एलिया अहाबाच्या समोर जायला निघाला। तेव्हा शोमरोनात भयंकर दुष्काळ होता। अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले, पण ओबद्या परमेश्वराचा फार मान राखत असे। जेव्हा इजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती, तेव्हा ओबद्याने 100 संदेष्ट्यांचे जीव वाचवले। 50 जण एका गुहेत असे 2 गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्न पाण्याचीही तरतूद केली। अहाब राजा ओबद्याला म्हणाला, देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे घोडी वाचतील एवढे गवत मिळणार, आणि म्हणजे सर्व पशु मरणार नाहीत। तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसात वाटून घेतला। अहाब स्वतः एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला, आणि ओबद्या वाटेत असता एलिया अनपेक्षितपणे त्यास भेटला। तेव्हा ओबद्याने त्यास ओळखले व जमिनीवर उपडे पडून त्यास म्हणाला, एलिया स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का? एलिया म्हणाला, होय मीच आहे, आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग। तेव्हा ओबद्या म्हणाला, मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस? परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझ्या स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही। ज्या ठिकाणी तुम्ही सापडला नाहीत असे कळले तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घालायला लावली। आणि आता तुम्ही मला म्हणता, जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग, एलिया या ठिकाणी आहे, तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल। अहाब राजाला, मग इथे तुम्ही सापडणार नाही, मग तो माझा जीव घेईल, तरी मी तुमचा सेवक लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे। इजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती, तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या 100 संदेष्ट्यांना 50-50 असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले, आणि आता तुम्ही म्हणता, जा आपल्या धन्याला सांग की एलिया या ठिकाणी आहे, मग तो मला जीवे मारील। यावर एलिया त्यास म्हणाला, सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जिवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन। तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले आणि अहाब एलियाला भेटण्यासाठी निघाला। अहाबाने एलियाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, इस्रायलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो? एलिया त्यावर म्हणाला, माझ्यामुळे इस्रायलावर संकट आलेले नाही, तर तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे, कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बाल देवतांच्या मागे लागलात। तर आता सर्व इस्रायलाला बालाच्या 450 संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या 400 संदेष्ट्यांनाही जे इजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये। तेव्हा सर्व इस्रायलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले। तेव्हा एलिया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा, पण बाल खरा देव असेल तर त्यास अनुसरा। लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही। मग एलिया लोकास म्हणाला, मी मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहिलो आहे, पण बाळाचे 450 संदेष्टे आहेत. तेव्हा त्यांनी आम्हाला 2 गोऱ्हे द्यावे. त्यांनी आपणासाठी त्यातून 1 गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोरा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही. तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव. तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, हे चांगले आहे. मग एलिया बाळाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, तुम्ही बरेच जण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी 1 गोरा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या. तेव्हा त्यांनी दिलेला गोरा त्यांनी घेऊन तयार केला आणि सकाळपासून दुपारपर्यंत त्यांनी बाळाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, हे बाळा, आमच्या हाकेला उत्तर दे. पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्या भोवती ते नाचू लागले. दुपारी एलिया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, बाल खरंच देव असेल तर तुम्ही आणखीन मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित तो अजून विचारात असेल किंवा कदाचित कामात गुंतलेला असेल. एखाद्या वेळी प्रवासात किंवा झोपेत असेल तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा. तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वतःवर वार करून घेतले. ही त्यांची पूजेची पद्धत होती. त्यांचे अंग रक्ताळले. दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली. तोपर्यंत ते भविष्य सांगत होते पण काहीही घडले नाही. बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही कारण ऐकणारेच कोणी नव्हते. मग एलिया सर्व लोकास उद्देशून म्हणाला, आता सगळे माझ्याजवळ या. तेव्हा सगळे त्याच्या भोवती जमले. परमेश्वराच्या विधीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलियाने आधी ते सर्व नीट केले. एलियाने 12 दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एक एक याप्रमाणे 12 वंशाचे ते 12 दगड होते. याकोबाच्या 12 मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्रायल या नावाने संबोधले होते. परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलियाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. 7 गॅलन पाणी मावण्या इतकी त्याची खोली आणि रुंदी होती. एलियाने मग वेदीवर लाकडे रचली, गोरा कापला, त्याचे तुकडे लाकडावर ठेवले. मग तो म्हणाला, 4 घागरी भरून पाणी घ्या आणि ते मांसांच्या तुकड्यावर आणि खालच्या होमारपणाच्या लाकडांवर ओता. ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. वेदीवरून वाहत जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले. दुपारच्या यज्ञाची वेळ झाली तेव्हा संदेष्टा एलिया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्रायलाचा देव आहेस हे तू आता सिद्ध करून दाखवावेस, अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तू माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हेही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव, म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वतःजवळ घेत आहेस हे त्यांना पटेल. तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतालच्या चरातले पाणी सुद्धा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमिनीवर पालथे पडून परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे असे म्हटले. एलिया म्हणाला, त्या बाळाच्या संदेश त्यांना पकडून आणा, त्यांना निष्ठू देऊ नका. तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले. एलियाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेश त्यांची हत्या केली. एलिया मग अहाब राजाला म्हणाला, जा आता तू तुझे खाणे पिणे उरकून घे, कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याच वेळी एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोचल्यावर ओणवून गुडघ्यात डोके घालून बसला आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला, समुद्राकडे पहा, समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला, पण परत येऊन म्हणाला, तिथे काहीच दिसले नाही. एलियाने त्यास पुन्हा 7 वेळेला जाऊन पाहण्यास सांगितले. सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा मुठी एवढा ढग मला दिसला. समुद्रावरून तो येत होता तेव्हा एलियाने त्या सेवकाला सांगितले, अहाब राजाकडे जाऊन त्यास रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग, कारण तो आता निघाला नाही तर पावसामुळे त्यास थांबावे लागेल. पाहता पाहता आकाश ढगांनी भरून गेले, वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अहाब आपल्या रथात बसून इस्रायलला परत जायला निघाला, परंतु एलियावर परमेश्वराचा हात असल्यामुळे धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इस्रायलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.